नमस्कार शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. हा आहे शब्द फुलेचा भाग 110. आज आपण ऐकणार आहोत एक रोमांचक कथा आणि ह्या कथेनंतर कथेचे लेखक अमोल परब यांच्याशी आपण थोडंसं बोलणारही आहोत. तर आता ऐकूयात कथा आपकी आंखों में कुछ, लेखन अमोल परब. शब्द फुले बाय सुजाता. कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता. शांत, कुणाच्या अध्यात न मध्यात. जास्त कोणामध्ये मिसळणं त्याला माहीतच नव्हतं. लहानपणापासून बुजरा असलेल्या त्याला काही जण शिष्ट म्हणायचे तर काही जण बुळ्या. त्याला मित्र असे कधी नव्हतेच. जिथे मित्र नाहीत तिथे मैत्रिणींचा तर दूर दूर पर्यंत विषयच नव्हता. जिथे शाळेत लोकांची अफेअर सुरू होतात तिथे अख्खी शाळा संपून देखील तो एकाही मुलीशी कधी एका शब्दाने देखील बोलला नव्हता. त्याला जमलंच नाही कधी. कॉलेजला ऍडमिशन घेताना देखील अखेर त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं होतं, बेटा आयुष्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं. अरे जगून घे, बाहेर पड स्वतःच्या कोशातून. पण त्याला ठरवून सुद्धा जमत नव्हतं ते. तो असाच होता, स्वतःच स्वतःच्या नजरेत उपेक्षित. हे एकटा राहायचा घुम्यासारखा. अशात एके दिवशी त्याला ती दिसली, त्याच्यासारखीच कुणीतरी, गर्दीत हरवलेली, स्वतःशीच भांबवलेली. ती दिसायला तशी सर्वसाधारणच, सरासरी उंची, मध्यम बांधा, स्त्री सुलभ लज्जा, काळे भोर केस, गोबरे गाल आणि बाकी इतर स्त्रीतत्वाचं लक्षणीय प्रमाण. पण या सगळ्यापेक्षा तिच्याकडे असलेले तिची सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचे डोळे. तिचे डोळे खरंच खूप छान होते, जीव लावणारे, जीव घेणे असे तिचे डोळे. एक वेगळीच ओढ होती तिच्या नजरेत आणि हे त्याला त्यांच्यातल्या एकमेकांवर हरेक रेंगाळणाऱ्या नजरेच्या जुगलबंदीतून जाणवायचं. ती देखील त्याच्यासारखीच होती, आजूबाजूच्या गर्दीशी अनभिज्ञ, स्वतःच्या अस्तित्वाला सगळ्यांपासून वाचवीत, आपलं आपलं जगणारी, जसा की तो होता. तो तिला निरखून पाहत असायचा, जणू काही ती त्याचंच प्रतिबिंब होती. अचानक नजरा नजर झाली, श्वास अडखळले आणि तो तिच्या डोळ्यात हरवला. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है. यानंतर त्याची नजर तिच्यासाठी वेडी पिशी झाली होती. तो तिच्या नजरेत अडकला होता, तिच्या सौंदर्याची व्याख्या समजून घेऊ पाहत होता. तिच्या नजरेच्या टप्प्यात तो स्वतःला ठेवायचा, तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवायचा, तिच्या हर एक अदेवर स्वतःचे अंदाज ठरवायचा. तो शोधायचा तिला आणि पर्यायाने तिच्या डोळ्यांना, ज्यांनी त्याला तिचा दिवाना बनवलं होतं. पण हे सगळं तो जगापासून लपवून करत होता. त्यात देखील स्वतःला दुनियेपासून अलिप्त ठेवण्याच्या तिच्या सवयीचा त्याला आपसुकच फायदा झाला. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, कशीबशी एकदाची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मग मैत्री झाल्यावर तिच्याबद्दलची त्याची आवड आणि त्याच्याबद्दलचा तिचा विश्वास, हे दोन्ही अजून अजून वाढत गेलं. त्यांच्यातल्या गप्पा, त्यांच्यातली जवळीक, त्यांच्यातली आपुलकी, जी की आता दोघांनाही हवी हवीशी वाटत होती. दोघे अगोदरच जगापासून नामानिराळे होते, आता तर दोन माणूसघाणी माणसं एकमेकांना भेटली होती. म्हणजे आता तर त्यांच्या बाबतीत इतर जगाने देखील आशा सोडली होती. ती आता समोरून त्याला भेटू लागली होती, तिच्या जगात त्याच्यासाठी एक वेगळी आणि हक्काची जागा तयार करत होती, त्याचं सगळं ऐकत होती, त्याची स्वप्न जगत होती, तो सांगेल तशी राहत होती आणि या बदल्यात इतर कोणाला सध्या आपलं नातं अजिबात कळू द्यायचं नाही या तिच्या अटीचा त्याच्याकडून होकार मिळवून घेतला होता. आणि त्याला देखील हेच हवं होतं, कारण तो तिच्यासाठी तयार होता पण तिच्या सोबतच्या नात्याला सगळ्यांसमोर मान्य करण्यास नाही, निदान सध्या तरी नाही. लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं, आपकी आंखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं, आपकी खामोशियां भी आपकी आवाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. ती खूप मस्त होती आणि मुख्य म्हणजे अगदी त्याला जशी हवी होती तशी. आपल्या भावनांना आज पुन्हा एकदा साचपडून पाहताना त्याचं त्यालाच नवल वाटत होतं की तो खरंच प्रेमात पडला होता. तिच्या तिच्या बोलण्याच्या, तिच्या हसण्याच्या आणि तिच्या त्याच कातील डोळ्यांच्या, तिच्या त्या एका नजरेसाठी तो तिच्या सगळ्या अटी बिनशर्त मान्य करायला तयार होता, फक्त आणि फक्त तिच्या त्या डोळ्यांसाठी. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. त्यांचं हे अनोखं गुपचूप नातं बहरून आता जवळपास 3-1 महिने उलटले होते. गप्पा, आणाभाका, शब्दा यांना ओलांडून आता त्यांच्या भावना शब्दांची मर्यादा पार करून स्पर्शाकडे झुकू लागल्या होत्या. हलकंच बोटात बोटं गुंफण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता ओठात ओठ गुंतण्यापर्यंत पोचला होता. ती खूपच रसभरित होती. तिच्या डोळ्यांची नशा तो तिच्या अधरातून पीत होता आणि ती देखील त्याला तिच्या शरीराची हळूहळू ओळख करून देत होती. ते दोघे अजूनही जगापासून लपून आपलं एक वेगळंच जग तयार करत होते, कधी कॉलेजच्या मागे तर कधी एकट्या पॅसेजमध्ये, कधी संध्याकाळी कॅन्टीनच्या टेरेसवर, जिथे कुठे एकांत असेल तिथे. त्यांना एकमेकांच्या शरीराची चटक लागली होती, खास करून त्याला. इतके दिवस मुलींपासून दूर पळणारा तो ती जरा कुठे एकटी सापडली की तिच्या शरीराला झोंबत होता आणि ती देखील त्याला लटक्या नकाराने सर्व काही करू देत होती. आता त्यांची ही थेर कॉलेजमधल्या काही टार्गेट मुलांच्या नजरेत आली होती. नक्की कोणासोबत तरी याचं झिंगाट चालू आहे याची पक्की खबर नसली तरी कुणीतरी नक्कीच आहे याची त्यांना खात्री पटली होती. ते ह्याच्या मागावर होते, त्यालाही ते जाणवलं होतं. तेव्हापासून तो जरा जास्तच सावध झाला. एक ना एक दिवस सगळ्यांना सगळं कळणारच आहे, तर मग लपवण्यात काय हाशील आहे. या त्याच्या विचारांवर तिचा स्पष्ट नकार विरजण घालत होता. इतर फालतू गोष्टींपेक्षा त्याच्यासाठी ती जास्त महत्वाची होती. तिला रुसलेला पाहून तो पुन्हा काही बाही सांगून तिला हसवायचा. तिच्याबद्दल तिलाच सांगून तिची तिलाच मस्त बनवायचा. या बदल्यात पुन्हा तिच्या शरीराचा आलेख तपासायचा. आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं, बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं, आपकी बदमाशियों के ये नए अंदाज है. ती दिवसेंदिवस त्याच्यासोबत जास्तच मोकळी होत होती, पण ती आज वेगळ्याच मूडमध्ये होती आणि तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अनायासे तिच्या घरचे सगळे बाहेर गावी गेले होते. संधी आयती होती आणि महत्वाचं म्हणजे त्या दोघांनीही ती घ्यायची ठरवली होती. तो त्या एकट्या घरात तिच्या जरा जास्त जवळ सरकला. ती उसासली, रात्र देखील रंगात आली. इतक्यात त्याला तिच्या मागच्या आरशात कोणाची तरी हालचाल जाणवली, काहीतरी वेगळं, कोणीतरी नवीन. तो थबकला तो काही त्यावर प्रतिकार करणार इतक्यात इतक्यात एक किंकाळी त्या घरात घुमली. पोलीस पंचनामा करत होते. आज पुन्हा या घरात त्यांना डोळे नसलेल्या मुलाची डेड बॉडी सापडली होती. अख्खं शरीर धडधाकट, अंगावर कसल्याही इतर खुणा नाहीत, फक्त जीव नाही आणि डोळे गायब. या असल्या प्रकाराने पोलीसही चक्रावले होते. काय चाललंय हे त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि जिला हे माहीत होतं, ती समोरच्या पिंपळाच्या झाडावर बसून त्याच्या खोबणीतून काढलेल्या डोळ्यांना हळूहळू सगळत हलकेच गुणगुणत बसली होती. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. आपल्या त्याच जीवघेण्या नजरेने त्याच्या निर्जीव कलेवराकडे एक टक पाहत. कथा आपकी आंखों में कुछ, लेखन अमोल परब, आवाज सुजाता. तर कशी वाटली आजची कथा? या कथेचे लेखक अमोल परब यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत. अमोल परब हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि मुंबईला राहतात. त्यांचं थ्रिल नावाचं पुस्तक प्रकाशित झालंय. त्यांच्या रेफ्यूज एरिया नावाच्या लघुकथेवर आधारित शॉर्ट फिल्म कॅन्स शॉर्ट फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये नामांकित झाली होती. नमस्कार अमोल. ही रोमॅन्टिक अशी कथा, त्यात गाणं आणि अचानक आलेला ट्विस्ट, ही कथा लिहिण्यामागे नक्की प्रयोजन काय होतं आणि कोणती भावना होती?
नमस्कार. मला गाणी ऐकायला खूप आवडतात. निवांत मी टाईम डोळे बंद करून गाणी ऐकायचे. आणि ॲज अ डायरेक्टर मला ही गाणी सादर करायला मिळाली असती तर मी कशी प्रेझेंट केली असती? बस याच सगळ्यातून काही कथा लिहिल्या गेल्या. एक अतिशय ओळखीचं गाणं एका अगदी अनोळखी फॅन्टसीसह लिहिण्याचा यावेळेस मी एक थोडा वेगळा प्रयत्न केला होता आणि आय होप मी माझ्या या प्रयत्नात यशस्वी झालो असेल.
शब्दफुले पॉडकास्ट तुम्ही ऐकताच?
हो, अगदी आवर्जून ऐकतो. आपण मोठे झालो तरी कधी कधी असं वाटतं ना की कोणीतरी आपल्याला गोष्ट सांगितली पाहिजे, अगदी छान खुलवून ऐकताना आपल्याला भिडली पाहिजे. शब्दफुले या पॉडकास्टवर कथा ऐकताना अगदी हाच अनुभव येतो. जसं की भय या कथेतला थरार, तिच्या स्वप्नातला राजकुमार या कथेतील भावनिक क्षण, अनोखी डेट या कथेमधल्या नात्यातला हळूहळपणा खास आवडला होता.
थँक्यू सो मच अमोल. शब्दफुलेचा 108 भाग होता तिच्या स्वप्नातला राजकुमार. आणि आज आपण जी कथा सादर केली ती रोमॅन्टिक तर आहेच पण त्याचबरोबर हॉरर ट्विस्ट आहे त्याला. तर तुम्हाला स्वतःला कोणत्या प्रकारचं लेखन करायला आवडतं?
असं काहीच ठरवून लिहित नाही. जे जेव्हा फील करतो ते तसं कागदावरती उतरवतो. मी वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये लिहितो. भयकथा, लव्ह स्टोरीज लिहिताना मजा येते. मग कधी कधी दोन्ही एकत्र लिहिण्याचा एक प्रयत्न करतो, ॲज अ रायटर्स चॅलेंज.
वा, खूप छान. मनापासून आभार अमोल. तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा.
धन्यवाद.
तर मित्रांनो, अमोल बरोबर केलेल्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या मला जरूर कळवा. तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर जरूर पाठवा. पण त्याआधी शब्दफुले बाय सुजाता हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवनवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना ऑडिओ मराठी कथा ऐकायला आवडतात. तुम्ही जर पॉडकास्ट ॲपवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉडीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, Gaana.com, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल किंवा स्टोरीटेल मराठी यासारख्या कोणत्याही ॲपवर शब्दफुले फॉलो करा आणि 5-स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. सुजाता _ शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम पेज आहे. तिथेही तुम्ही मला संपर्क करू शकता, DM करू शकता, तुमचा फीडबॅक कळवू शकता. तसंच तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता शब्दफुले@gmail.com. फेसबुक पेज शब्दफुले, इथे तुम्ही मला DM करू शकता. तुमच्या फीडबॅकने मला प्रोत्साहन मिळतं आणि वेगवेगळ्या नवनवीन कथा करण्याचा उत्साह येतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. अशा प्रकारच्या चर्चा, मुलाखती तुम्हाला आवडतात का तेही जरूर कळवा. किंवा कोणता एक विषय तुम्हाला डिस्कस करायचा असेल तर तोही आपण करू शकतो. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. जास्तीत जास्त शेअर करा आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. शब्दफुले पॉडकास्टच्या रोमॅन्टिक कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचप्रकारे थ्रिलर हॉरर रहस्य कथा ऐकायच्या असतील तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्या कथांचा आनंद घ्या आणि कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. तर अशा या रोमांचक रोमॅन्टिक कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तूर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. गडद काळोखाचा विळखा पडण्यापूर्वी कालीच्या मंदिरात पोहोचावं या विचारानं त्याने चालण्यास सुरुवात केली. पण विरलेल्या वस्त्राप्रमाणे झालेल्या त्याच्या शरीरातून एक कळ सापाप्रमाणे सळसळली आणि त्याचं शरीर वेदनेनं थरथरलं. अनामिक भीती त्याच्या अंगात संचारली. पांढऱ्या चोचीचं अन बसक्या मानेचं तेच गिधाड आपल्या मानगुटीवर बसले असं त्याला क्षणभर वाटलं आणि तो जीवाच्या आकांतानं असहाय्यपणे ओरडू लागला. त्याचा आवाज बराच काळ त्या निर्जन अशा घनदाट अरण्यात घुमत राहिला. कथा अनुत्तरित. हा पूर्ण भाग ऐकण्यासाठी शब्द फुले बाय सुजाता या YouTube चॅनलला भेट द्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या कोणत्याही म्युझिक ॲपवर ऐका.